नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी सविता बर्वे तुमका राष्ट्रीय खबरो दिता. भारतीय विदेश सेवेच्या प्रशिक्षित अधिकाऱ्यांनी आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांची भेट घेतली. देशाच्या राजनयिक यत्नांक देशांतर्गत गरजांकडेन आणि 2047 मेरेन विकसित भारत जावपाच्या ध्येयाकडेन जोडपाक जाय असे राष्ट्रपतींनी अधिकाऱ्यांक सांगले. भारतीय विदेश सेवेत प्रवेश मेळिल्ल्या खातीर राष्ट्रपतींनी अधिकाऱ्यांक परबी दिवन शांतताय, अहिंसा आणि संवाद ही देशाची मूल्या मुखार व्हरपाचो उलो मारलो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी विरोधी पक्षांसयत सगळ्या राजकीय पक्षांनी सीपी राधाकृष्णन हांकां एनडीएचो उपराष्ट्रपती पदाचो उमेदवार म्हूण एकमतान वेंचून काडपाचो उलो मारलो. आयज नवी दिल्लीत राष्ट्रीय लोकशाय आघाडी म्हळ्यार एनडीए संसदीय पक्षाची बसका जाली. मजगती काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे हांणी आयज सर्वोच्च न्यायालयाचे आदले न्यायाधीश बी सुदर्शन रेड्डी हांकां उपराष्ट्रपती पदाच्या वेंचणुके खातीर इंडिया प्लाग चो उमेदवार म्हूण जाहीर केला. केंद्रीय मंत्रिमंडळान राजस्थानातल्या कोटात अदमासे 1,507 कोटी रुपया खर्चून ग्रीनफिल्ड विमानतळ उभारपाक मान्यताय दिल्या. नवी दिल्लीत पत्रकारांकडेन उलयतना माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव हांणी सांगले,
फील्ड एअरपोर्ट नया एअरपोर्ट बनेगा, कोटा बुंदी एअरपोर्ट. करीब 20,000 स्क्वायर मीटर की टर्मिनल बिल्डिंग बनेगी, 3,200 मीटर का रनवे बनेगा, 1,000 एकड़ जमीन राजस्थान सरकार इसके लिए फ्री ऑफ कॉस्ट दे रही है और करीब 1,507 करोड़ रुपए का इन्वेस्टमेंट इसमें आएगा. कैपेसिटी इसकी होगी 2 मिलियन पैसेंजर्स पर एनम.
तसेच ओडिशात सलेन कॅपिटल रिजन एक्सेस कंट्रोल रिंग रोड बांधपाकूय मंत्रिमंडळान मान्यताय दिल्या. ह्या भुवनेश्वर बायपासाक लागून माल येरादारीची कार्यक्षमता वाढतली, लॉजिस्टीक खर्च उणो जातलो आणि ह्या वाठारात सामाजिक आणि आर्थिक वाढ जातली. मजगती राज्यसभेत खण आणि खनिजा उदरगत आणि नियमन दुरुस्ती विधेयक 2025 मान्यताय दिल्या. सध्याच्या भाडेपट्टीत हेर खनिजांचो आसपाव करपा खातीर भाडेपट्टी धारकांक राज्य सरकाराकडेन अर्ज करपाक मेळटलो अशी तरतूद हे विधेयकात आसा. फुडाराच्या अंतरिक्ष मोहिमा खातीर भारतात अंतरिक्ष यात्र्यांचो व्हडलो पूल तयार करपाची गरज आसा असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला वांगडा उलयतना सांगले. भारता मुखार आशिल्ल्या भारतीय अंतरिक्ष केंद्र आणि गगनयान ह्या दोन मोहिमा खातीर शुभांशु शुक्लाचो अणभव खूप उपेगी पडटलो हाचेर प्रधानमंत्र्यांनी भर दिलो. एक्झिओम 4 मोहिमेचे यश हे देशा खातीर अभिमानाची गजाल आसा असे ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला हाणे म्हळा. संसदेच्या दोन्ही सभागारांचे कामकाज आज दिसभरा खातीर स्थगित केले. वेगवेगळ्या प्रश्नाचेर विरोधी पक्षांनी केल्ल्या बोवाळाक लागून लोकसभेचे कामकाज पहिली सांजे 4 मेरेन स्थगित केले. तशेच बिहारातल्या मतदार वळेरीची खाशेल्या सघन पुनर्निरीक्षणासहित वेगवेगळ्या प्रश्नाचेर विरोधी वांगड्यांनी बोवाळ केल्या कारणान राज्यसभेचे कामकाजही पहिली दोनपारात 2 मेरेन स्थगित केले. विदेश वेव्हार मंत्री डॉ एस जयशंकर आज सावन 3 दिसांच्या रशिया भोवंडेर वता. फाल्यां मॉस्कोत जावपी भारत रशिया आंतरराष्ट्रीय व्यापार, अर्थिक, वैज्ञानिक, तंत्रीक आणि सांस्कृतिक सहकार आयोगाच्या 26व्या अधिवेशनात ते वाटेकार जातले. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि चीनचे विदेश मंत्री वांग यी मजगत आज नवी दिल्लीत भारत चीन शीम प्रश्नाचेर प्रतिनिधी पावण्यावेले उलवणीची 24वी फेरी झाली. फाटल्या 9 महिन्यात शिमेचेर शांतताय आसा आणि परिस्थिती सुधारल्या असे डोवाल हांणी सांगले. केंद्रीय कृषी आणि शेतकार कल्याण मंत्री शिवराज सिंग चौहान हांणी अंदू 3 ऑक्टोबराक विकसित कृषी संकल्प अभियान सुरू करतले असे जाहीर केला. शास्त्रीय शेती पद्धत आपणावप आणि टिकाऊ शेती उदरगतीक चालना दिवपाचेर सरकार लक्ष केंद्रित करता असे तांनी सांगले.
वैज्ञानिक शोध लॅब में अपने मन से नहीं करेंगे, जो किसान की समस्या है उसके आधार पर शोध किया जाएगा. ऐसे शोध के 500 विषय हमने तय किए हैं और 300 नवाचार किसानों ने भी किए हैं. उन नवाचारों को भी वैज्ञानिक स्वरूप देके हम किसानों तक ढंग से पहुंचाएंगे.
भारतीय हवामान खात्यान आज कर्नाटक, गुजरात, मध्य महाराष्ट्र, कोकण आणि गोयात चढ उटंगाराच्या पावसा खातीर रेड अलर्ट जारी केला. तसेच फुडल्या 7 दिवसात कोकण, गोयासहित देशातल्या चढशा राज्यांनी घोग्यांनी पाऊस पडपाचो अदमास हवामान खात्यान उक्तायला. कझाकिस्तानातल्या शिमटेकात जाल्ल्या 16व्या आशियाई शूटिंग चॅम्पियनशिपात 2 फावटी ऑलिम्पिक पदक विजेती मनू भाकर हिणे 10 मीटर एअर पिस्टल सर्तीत काशा पदक जिंकला. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आमचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटले फाल्यां सकाळी 8:40 तो मेरेन नमस्कार.